श्रोत्यानो, आपल्याला उपासना कार्यक्रम ऐकायची गोडी लागली असेल. नाही, कार्यक्रम ऐकला नाही की आपल्याला चैन पडत नाही. आपली पत्र आम्हाला मिळाली नाहीत ना, तर आम्हाला देखील रुखरुख वाटते. मित्रांनो, उपासना म्हणजे देवाजवळ बसणं, त्याची आठवण आराधना करणं, देवाबद्दल सत्य जाणून घेणं. जगामध्ये देव आणि दानव या दोन शक्ती काम करत असतात. देवाची कर्म ही प्रकाशाची असतात, तर दानव म्हणजे सैतानाची कर्म ही अंधाराची असतात. देवाची वाट म्हणजे अनंत कालच्या जीवनाची वाट, स्वर्गाची वाट, जिथं अनंत काल पावित्र्य, आनंद, शांती असते. तर दानवाची वाट असते नरकाची, जिथं शोक, दुःख आणि यातनास यातना असतात. उपासना कार्यक्रम ऐकत रहा आणि देवाबद्दल अधिक माहिती मिळवा. श्रोत्यानो, सुरुवातीला का नको ऐकला हे भक्तिगीत.
जीवनाची फाळे सुखदायक ह्यावेळेला आपण सर्व प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ परमेश्वर पित्या, तुझ्या सर्व कृपादानांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तुझे अनंत उपकार आमच्यावर झालेले आहेत प्रभू दयाळा. भयंकर अशा संकटांतून, आजारातून, दुःखातून तू आम्हाला बाहेर काढलेला आहेस. अनेकांना स्पर्श करून आरोग्य पुरवलेलं आहेस. अनेक लोकांना तू नोकरी लागू दिलेली आहेस. ह्या तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. फक्त भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत पवित्र बाबा. आम्हातील प्रत्येकाला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. तुझी स्तुती असो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या समक्ष कोणत्याही स्थितीमध्ये येऊ शकतो. आणि तू इतका दयाळू, कृपाळू, मंदक्रोध परमेश्वर आहेस की तू आमची मदत करतोस. आमच्यावर दया करून आम्हाला तू सांभाळतोस पवित्र बाबा. ह्यावेळेला विशेष करून आमची प्रार्थना आहे की तू आजचं वचन आमच्याकरिता आशीर्वादित कर आणि आम्हातील प्रत्येकाशी तू बोल. आम्ही आपले अंतकरण तुझ्या समक्ष उघडे करीत आहोत. तुला माहीत आहे प्रभू की आमच्या मनामध्ये कुठले विचार आहेत. आम्ही कशाप्रकारे जगत आहोत. आमचं जीवन जे तू आम्हाला एका दानाच्या रूपात दिलेलं आहेस त्याचा उपयोग आम्ही कशाप्रकारे करीत आहोत पवित्र प्रभू. तू आमची मदत कर. आमच्यापैकी जे लोक आजारी आहेत, भयंकर अशा परिस्थितीत आहेत, त्यांना तू स्पर्श कर प्रभू आणि आरोग्य दे. त्यांच्या कुटुंबांवर आशीर्वाद पाठव. सर्व वृद्ध लोकांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. त्यांना तू सावरून धर, त्यांची मदत कर, त्यांच्यावर आशीर्वाद पाठव. सर्व कुटुंबांना तू आपल्या हातात घे आणि हू दे प्रभू की तुझा वास प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या हृदयात व्हावा. अनेकांना आज तारणाचा अनुभव प्राप्त व्हावा. आम्हाला तू आशीर्वादांनी भरपूर कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतेनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही निर्गमचे पुस्तक ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि परमेश्वर फार स्पष्टपणे ह्या पुस्तकाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. ह्यातील वचने आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे लागू आहेत ते आम्ही पाहत आहोत. 34:1-17 वचनांवर आम्ही विचार केला आणि आज 18 वचनापासून पुढे आम्ही अध्ययन चालू ठेवणार आहोत. मी आपणाकरिता वाचत आहे 18 वचन, 34:18. बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नियमित समयी 7 दिवसपर्यंत तू बेखमीर भाकरी खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. परमेश्वर इस्रायलांना सण व शब्बात ह्यांची पुन्हा स्थापना करून त्या देशात प्रवेश करण्याकरिता तयार करीत आहे. नंतर पुढे 19-23 आम्हाला सांगतात, प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे. तुझ्या गुराढोरांपैकी गायीचे व मेंढराचे प्रत्येक प्रथम वस्स माझे आहे. गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडून घ्यावे. त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. 6 दिवस तू आपले कामकाज कर व 7व्या दिवशी विसावा घे. नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे. तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा. वर्षातून 3 तुझ्या सर्व पुरुषांनी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावे. श्रोत्यानो, पुढे परमेश्वर त्यांनी काय करावे, काय करू नये ह्याविषयी बऱ्याच गोष्टी त्यांना विस्तृतपणे सांगत आहे. नंतर आपण 24-26 वाचूया. मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालून देईन व तुझी सरहद्द वाढवीन आणि वर्षातून 3 तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावयास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. माझ्या यज्ञपशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये आणि वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काही एक सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये. त्यांनी देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये द्यायचे होते. परमेश्वराने त्यांना सांगितले होते की करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये, म्हणजे त्यांनी अनैसर्गिक गोष्टी करू नयेत. पुढे आपण 27-35 वचने वाचूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवली. मग मोशे सिनाय पर्वतावरून उतरला आणि तो साक्ष पटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख यांना बोलाविले. तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपविल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. इस्रायल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत. परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे. श्रोत्यानो, अशा प्रकारे आम्हाला दिसत की परमेश्वर मोशेशी बोलत तर होता, परंतु त्याने कधीही आपला चेहरा मोशेला दाखवला नाही. परंतु मोशेच एक असा व्यक्ती होता ज्याने परमेश्वराशी संभाषण अशा प्रकारे केले आणि परमेश्वराने जे काही इस्रायलांना सांगायचे होते ते मोशेच्या द्वारे त्यांना कळवले. आता आपण 35व्या अध्यायाकडे वळत आहोत. यामध्ये शब्बाथाविषयीचे नियम आम्हाला वाचायला मिळतात. ह्या अध्याय श्रोत्यानो, परमेश्वर इस्रायलांशी शब्बात दिवसाविषयी पुन्हा बोलत आहे आणि ही शब्बाथाविषयी बोलण्याची तिसरी वेळ आहे. 1-3 वचने वाचूया. मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमविली व त्यास म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस परम विश्रामाचा दिवस होय. त्या दिवशी जो कोणी काम करेल त्याला जीवे मारावे. शब्बात दिवशी तुम्ही आपल्या वस्तीस्थानातून विस्तव पेटवू नये. परमेश्वर ह्या गोष्टीवर भर देत आहे की शब्बात दिवस पाळण्याचे पहिले कारण म्हणजे तो प्रथम निर्मितीशी संबंधित आहे. परमेश्वराने शब्बात दिवशी विश्राम केला. त्याने 6 दिवस काम केले आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. जेव्हा मानवाने परमेश्वराचा हात सोडला, अर्थात त्याने आज्ञा उल्लंघन केले आणि तो परमेश्वरापासून दूर गेला, तेव्हा तो परमेश्वरापासून दूर जाऊन भटकू लागला. एक दिवस असा आला की मानव जाती परमेश्वराला ओळखणे विसरली व तिने निर्मितीची प्राण्यांची पूजा सुरू केली आणि मानवाने शब्बात दिवस पाळणे सोडून दिले. आता परमेश्वर त्यांना म्हणत आहे की त्यांच्यामध्ये शब्बात एक विक्षिप्त असे चिन्ह असेल. परमेश्वर आता त्यांना नियम सांगत आहे जे इतर स्थानापेक्षा त्या वचनदत्त देशात त्यांना लागू पडणार होते. जर कोणी शब्बात दिवशी कार्य करेल तर त्याला दगडमार करण्यात यावा. परमेश्वराचे हे नियम श्रोत्यानो इस्रायली ज्या वचनदत्त देशात जाऊन राहणार होते तेथे त्यांना लागू पडणार होते. पुढे आपण 4 आणि 5 वचने वाचूया. 35वा अध्याय 4 आणि 5 वचने. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने रुपे पितळ. निवास मंडप बनविण्याकरिता देण्यात आलेली दाने ऐच्छिक दाने होते. लोकांनी काही आणण्याची गरज नव्हती, त्यांच्यावर कुठलेच दडपण नव्हते, जबरदस्ती नव्हती. हा काही दशमांश नव्हता श्रोतानो, परंतु हे ऐच्छिक दान होते. सोने चांदी पितळ या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या वस्तू आणण्याची त्यांना मुभा होती. पुढे 6-9 वचने बघा. निळ्या जांभळ्या व किरमिची रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी. निवास मंडपाकरिता इस्रायली लोक देत असलेल्या वस्तूंपैकी ह्या वेगळ्या वस्तू होत्या ज्या इस्रायली लोक देऊ शकत होते. ते पैशाऐवजी देवाच्या कार्यासाठी वस्तू देत होते. ह्या प्रकारे सुद्धा लोक देवाची सेवा करू शकतात. अनेकदा हा प्रश्न विचारण्यात येतो की इस्रायली लोक तर मिसरमध्ये गुलाम होते, मग त्यांच्याजवळ ह्या सर्व वस्तू कुठून आल्यात? स्मरणात ठेवा श्रोत्यानो की उत्पत्तीचे पुस्तक 15:14 वचनामध्ये परमेश्वराने म्हटले होते की ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. त्याने हे अगदी निश्चित केले की त्यांना त्यांच्या कामाची त्यांच्या परिश्रमाची मजुरी मिळावी. मिस्री लोक इस्रायली लोकांपासून सुटका घेऊन जेव्हा बाहेर निघालेत तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून बरेच काही मागून घेतले आणि ते इतके खुश होते की इस्रायलांनी त्यांच्याजवळ जे काही मागितले ते त्यांनी दिले. म्हणून श्रोत्यानो इस्रायली लोक मिस्रमधून पुष्कळ धन घेऊन बाहेर निघालेत. आता आपण पुढची वचने वाचूया. 10-31 वचने आम्हाला सांगतात, तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे. म्हणजे निवास मंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या, कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर, प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे आणि दिव्यासाठी तेल, धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप व निवास मंडपाच्या दारासाठी पडदा, होमवेदी व तिची पितळीची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे, त्याचे खांब व उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा, निवास मंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणिलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतकरणा स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली त्याने दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले आणि त्यांनी नथा, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषापाशी निळ्या जांभळ्या व किरमिची रंगाचे सूत व तलम सणाचे कापड व बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्याने ते आणले. चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली. आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या जांभळ्या व किरमिची रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हाताने विणिलेले तलम सणाचे कापड त्यांनी आणले. आणि ज्या स्त्रियांच्या अंतकरणास स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. सरदारांनी एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धूपासाठी मसाला आणला. जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्रायल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वरा प्रित्यर्थ अर्पणे आणले. ज्या ज्या स्त्री पुरुषांच्या अंतकरणा स्फूर्ती झाली त्यांनी ही अर्पणे आणली. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलाविले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अकल बुद्धी ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. श्रोत्यानो, बसालेलला परमेश्वराने निवास मंडपातील वेगवेगळ्या कलाकसुरीच्या वस्तू बनविण्याकरिता अकल ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले होते. नंतर पुढे 32-34 वचने आम्हाला सांगतात, तो कलाकसुरीची कामे करील, सोने रुपे व पितळ ह्यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षी काम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठाई आणि दान वंशातील अहिसा माकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेविले आहे. त्याचे दान दुसऱ्यांना देण्याकरिता सुद्धा त्याने त्याला योग्यता दिली होती. पुढे 35 वचन सांगतं, कोरीव काम करणारे कुशल कारागीर निळ्या जांभळ्या व किरमीचे रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तऱ्हेचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे. श्रोत्यांनो, निवास मंडप एक फार सुंदर कलाकृती होती. त्या अरण्यात एखाद्या हिऱ्याप्रमाणे ते होते. ते फार मोठे नव्हते, आवाढव्य नव्हते, एक लहानशा इमारतीप्रमाणे होते. तो निवास मंडप परमेश्वराचा एक अमूल्य हिरा होता, जो त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे चित्र होता. श्रोत्यांनो, परमेश्वर किती सावधगिरीने आणि किती चांगल्या प्रकारे योजना करून कार्य करतो हे आम्ही निर्गमच्या पुस्तकातून पाहत आहोत आणि कशाप्रकारे येशू ख्रिस्ताचे स्पष्ट चित्र तो आम्हाला ह्याद्वारे दाखवित आहे हे सुद्धा आपण पाहत आहोत. त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ह्या जगात आपल्या योजनेप्रमाणे पाठवले आणि प्रभू ख्रिस्ताने येऊन ह्या जगात वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्याने संपूर्ण मानवजातीचे पाप आपल्या स्वतःवर घेतले आणि आमच्या पापांची खंडणी म्हणून स्वतःचा प्राण त्याने त्या ठिकाणी दिला. प्रभू येशू ख्रिस्तामध्येच मानवाला पापांची क्षमा आणि पापांपासून मुक्ती प्राप्त होऊ शकते. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन परमेश्वराची योजना पूर्ण केली आहे आणि आता परमेश्वराची हीच इच्छा आहे की प्रत्येक मानवाने प्रभू येशू ख्रिस्ताजवळ यावे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याद्वारे तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्यावे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराने मानवाकरिता स्वर्गाचे द्वार उघडे केले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग आहे, जो स्वर्गाचे द्वार आहे, त्याच्याद्वारेच प्रत्येक मानवाचा प्रवेश स्वर्गात होऊ शकतो. मग आपण कितीही प्रयत्न करा, कितीही दान पुण्य करा, कशाही प्रकारे आपल्या शरीराला यातना द्या, त्याद्वारे काहीच होणार नाही. कारण आमची सर्व कार्य, आमचे दान धर्म परमेश्वरासमोर घाणेरड्या चिंध्यांप्रमाणे आहेत. आम्ही परमेश्वराला आमच्या स्वतःच्या कृत्यांनी कशाही प्रकारे संतुष्ट करू शकत नाही. कारण श्रोत्यांनो, परमेश्वर त्यांना स्वीकारित नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्येच तो आम्हाला स्वीकारतो आणि त्यासाठी आवश्यक आहे की आम्ही आमच्या पापांचा अंगीकार करावा, पापांची कबुली देऊन त्या पापांबद्दल पश्चाताप करावा आणि ख्रिस्ताला आपले जीवन द्यावे, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारावे. श्रोत्यांनो, परमेश्वर आज आमच्याशी बोललेला आहे. मला माहीत नाही की आपण आज कोणत्या स्थितीमध्ये आहात, आपले आत्मिक जीवन कसे आहे, किंवा आपण फक्त ह्या जगातच जीवन जगायचे आहे अशी धारणा करून जगत आहात मला माहिती नाही, परंतु लक्षात ठेवा की आपल्या आत्म्याकरिता दोनच जागा आहेत, एकतर स्वर्ग किंवा नरक. आपण कोठे जाणार हे आपणावर अवलंबून आहे, निर्णय आमच्या हातात आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या तारणाचे कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण केलेले आहे. आम्हाला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. तर श्रोत्यांनो, आजच निर्णय घ्या. आपण कोणी का असा, कोठे राहणारे असा, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येऊन आपल्या पापांची क्षमा आणि तारणाचे आश्वासन आपण प्राप्त करून घेऊ शकता. प्रभू येशू ख्रिस्त आज जिवंत आहे आणि तो परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आहे. तो आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे आणि तो आम्हाला पश्चातापाची वेळ सुद्धा देत आहे. आज श्रोत्यांनो, जर परमेश्वर आपणाशी बोललेला आहे तर वेळ गमावू नका, त्याच्या चरणाशी या आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करा. म्हणून आज जेव्हा संधी आहे तेव्हा ह्या संधीचा लाभ उचला. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो, बायबल म्हणजे पवित्र शास्त्रावर आधारित हा रेडिओ कार्यक्रम ऐकत असताना आपल्या मनामध्ये लालसा जागृत झाली असेल अधिक सखोल माहिती मिळवायची, झाली ना? अरे मग वाट कसली बघता? आम्हाला लिहा. आमचा पत्ता आहे कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेजनबाग, नागपूर 440004.